आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद नसून कुठंही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे स्पष्ट संकेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 427 अंकांची घसरण. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिला नसून कोणत्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते 2 दिवसात चर्चा करून मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानंच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याचीही भाजपाची सुरुवात आहे अशी टीका त्यांनी केली. महायुती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेनं केला आहे, त्यामुळे आता हे सरकार जाऊन जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करणारं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर इथं संविधान सन्मान संमेलन आयोजित केलं असून संध्याकाळी मुंबईत BKC मध्ये महाविकास आघाडीचं गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महायुती सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजपाच्या उपाध्यक्ष डॉ अर्चना पाटील यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचंच सरकार येईल आणि मनसे या सरकारचा भाग असेल असा विश्वास मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं 3 महिन्यांपूर्वी वाटत होतं, मात्र हरियाणाच्या निवडणुकीनंतर चित्र बदललं आहे. आपल्या साथीनं भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या आणि अपक्ष अशा 7,995 उमेदवारांनी 10,905 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी आज पूर्ण होईल, त्यानंतर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. धुळे जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या 115 उमेदवारी अर्जांपैकी 13 अर्ज अवैध ठरले आहेत. राज्यातल्या दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांशिवाय अनेक महत्वाच्या अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी सर्वांचे अर्ज वैध ठरलेत. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघातल्या 33 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून 377 उमेदवारांचे 506 अर्ज वैध ठरले आहेत. सांगली जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघांसाठी 236 अर्ज दाखल झाले होते, यातले 210 अर्ज वैध ठरलेत, त्यामुळे सांगली जिल्ह्यात सध्या 184 उमेदवार रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघांसाठी 437 उमेदवारांनी 613 अर्ज दाखल केले होते, यातले 398 उमेदवारांचे 522 अर्ज वैध ठरले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघांसाठी 384 उमेदवारांनी 483 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, यातल्या 335 उमेदवारांचे 407 अर्ज वैध ठरलेत. नांदेड जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघांसाठी 55 अर्ज अवैध ठरले असून 460 अर्ज वैध ठरले आहेत, तर लोकसभा निवडणुकीसाठीचे 39 अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 99% जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्यात. 15 ते 29 ऑक्टोबरपर्यंत सी व्हिजिल ॲपवर एकूण 1,648 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातल्या 1,646 तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. सी व्हिजिल ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक चौकशी करून योग्य ती कार्यवाही करते. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आजपर्यंत होती, आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट 27 नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. मुंबई शेअर बाजारात आज दिवसभरात चढ उताराचं वातावरण राहिलं. बाजार बंद होताना शेअर बाजाराचा सेन्सेक्स 427 अंकांनी घसरला आणि 79,942 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 126 अंकांची घसरण नोंदवत 24,341 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू वगळता आज बहुतेक सर्वच क्षेत्रांच्या समभागांनी घसरण नोंदवली. बँकिंग, फार्मा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे समभाग आज सर्वात जास्त दबावाखाली दिसून आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतासह जगभरात वसलेल्या देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण म्हणजे अज्ञानावर ज्ञान आणि वाईटावर चांगल्यानं मिळवलेल्या विजयाचं प्रतीक असून तो आपल्याला उज्ज्वल भविष्याची उमेद देतो. दिवाळीचा सण म्हणजे वंचित आणि गरजूंना मदत करण्याची संधी आहे, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. सर्वांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत निरोगी, समृद्ध आणि जबाबदार समाज घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आलाय. राम मंदिराच्या उभारणी आणि नंतर अयोध्येतला हा पहिलाच दीपोत्सव आहे. राम की पाडीसह अयोध्येतल्या 55 घाटांवर 25 लाखापेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं उद्दिष्ट आहे. शरयू नदीच्या घाटावर आज 1100 बटूक आणि 157 साधू एकत्रितपणे महाआरती करून आणखी एक विक्रम नोंदवणार आहेत. या दीपोत्सवाचं निरीक्षण करण्यासाठी गिनीज बुकचं पथकही अयोध्येत उपस्थित आहे. 13व्या झिंगझू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरची खेळाडू नयना खेडकर हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत कुंगफूमध्ये रौप्य पदक पटकावलंय. चीनच्या हेनान प्रांतातल्या झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या या स्पर्धेत 56 देशातल्या विविध वयोगटातल्या 2500 हून जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडनं 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. हे सर्व उमेदवार पुणे जिल्ह्यातले आहेत. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडसाठी काही जागा सोडाव्यात अशी मागणी ठाकरे पक्षाकडे केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यानं महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडनं घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकेबंदीदरम्यान दादरा नगर हवेली इथून महाराष्ट्रात येणाऱ्या चारचाकीतून 4,25,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही रक्कम कुठे नेली जात होती याची चौकशी केली जाते. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी धाराशिव जिल्हा निवडणूक प्रशासनानं हाती घेतलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून सायकल रॅली काढली. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्राच्या वतीनं आयोजित हिंद महासागर क्षेत्रातली आव्हानं आणि संधी या विषयावरच्या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन केलं गेलं होतं. या परिसंवादात भारतातल्या 300 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शोधनिबंधकांसह बांगलादेश, लाओस, तैवान आणि नॉर्वेचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. हवामान. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद नसून कुठंही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाण्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे स्पष्ट संकेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 427 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.